नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कराचे प्रमुख संरक्षण अधिकारी जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराची दुपारी 2:30 पत्रकार परिषद होणार आहे. भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे लष्करी कारवाई महासंचालक दर्जाचे अधिकारी ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती या पत्रकार परिषदेत देणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील 32 विमानतळांवरील थांबवण्यात आलेली विमानसेवा आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या विमानतळावरील विमान उड्डाणं 15 मेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता ही सेवा सुरु झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स 1,349 अंकांच्या वाढीसह 80,803 वर उघडला. निफ्टीमध्येही 696 अंकांची वाढ होऊन तो 24,707 अंकांवर पोहोचला. सोने चांदीच्या दरातही स्थैर्य बघायला मिळत आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 88,433 रुपये एवढा आहे, तर 1 किलो चांदीचा दर 96,360 रुपये आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात आज पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी नक्षल्यांचं शिबिर उद्ध्वस्त करत त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. या चकमकीत काही नक्षली जखमी किंवा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भामरागड दलमच्या नक्षल्यांचं शिबिर असल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर C60 पथकाच्या 200 जवानांनी शोध मोहीम राबवली. आज सकाळी पोलिसांवर नक्षल्यांनी गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनीही नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली. बलुचिस्तानमधील 51 अधिक ठिकाणी 71 हल्ल्यांसह इतर मोठ्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी BLA स्वीकारली आहे. पाकिस्तान जागतिक दहशतवाद्यांचं उगमस्थान असून लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि आयसिस सारख्या घातक दहशतवादी गटांच्या राज्य पुरस्कृत विकासाचंही केंद्र असल्याचं या गटानं म्हटलं आहे. हिंसाचाराची सध्याची लाट ही या प्रदेशातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणाऱ्या मुक्ती चळवळींपैकी एक असल्याचंही या गटानं म्हटलं आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर गौरीकुंड इथून घोडा आणि खेचर सेवा पुन्हा सुरु झाली आहे. घोड्यांना विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याच्या भीतीमुळे या सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी केवळ 1,709 जनावरांना सेवेसाठी योग्य असल्याचं घोषित केलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या देशभरातल्या परिचारिकांना शुभेच्छा देत परिचारिकांची शक्ती, कटिबद्धता आणि करुणेला प्रणाम करत असल्याचं म्हटलं आहे. परिचारिकांच्या सेवा आणि समर्पणामुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम बनत असल्याचंही त्यांनी आपल्या सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या 7 दिवसात मध्य भारतात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे. विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 14 वर्षांच्या आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यानं 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 68 कसोटी सामन्यांमध्ये विराटनं 46.85 सरासरीनं 9,230 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटनं आपली परीक्षा घेतली आणि खेळाला आकार दिला, तसंच काही महत्वाचे बारकावेही शिकवले असं कोहलीनं त्याच्या सोशल मीडियावर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 2011च्या मध्यात वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 5:20